కమ్ బ్యాక్ టు ద బుక్ ఆఫ్ ఆక్ట్స్ చాప్టర్ 28.
కృష్ణంజి కృతే అసా 28 అధ్యాయ అక్కడే అపన్ ఓలియా.
వి విల్ హావ్ ఆల్రెడీ బీన్ రీడ్ ఫర్ us వర్స్ 17 టు వర్స్ 31.
आणि आपल्या समोर आपण सकाळी 17 पासून ते 31 वचन ही 28 अध्यायाची वाचलेली आहे.
विल साइंटली हॅव अन आयडिया कन्सर्निंग वर्सेस 11 टू वर्स 16 अँड देन गो फर्दर फ्रॉम वर्स 17 ऑनवर्स.
आणि वचन 11 ते 16 मध्ये जे आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि मग वचन 17 ते 31 मधील भाग बघणार आहोत.
दिस इज द बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग अँड द एंड ऑफ द बिगिनिंग.
सुरुवातीची सुरुवात आणि शेवटाची सुरुवात.
That's the title.
And this title is.
Okay. Because as you remember, Brother Praveen said, while he read this particular passage, he said that this is not the end of the Acts of the Apostles of Jesus Christ.
आणि मग या ठिकाणी जसं प्रदर प्रवीण यांनी सकाळी आपलं उत्तरा वाचल्यानंतर आपल्याला सांगितलं की प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा किंवा जी प्रेषितांची कृत्य येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे त्यांचा त्या ठिकाणी या ठिकाणी शेवट नाहीये.
दी अपोस्टल्स आर नॉट हिअर, दी ओरिजिनल अपोस्टल्स डाईड लॉंग टाइम बॅक.
आणि म्हणजे खरे प्रेषित होते ते मरण पावलेले आहेत खूप काळापूर्वी.
बट अपोस्टेलो मीन्स व्हॉट?
अपोस्टेलो म्हणजे काय?
अपोस्टेलो इज अ ग्रीक वर्ड, सिंपली मीन्स द वन हु इज सेंड विथ मिशन अँड कमिशन.
आणि मग त्या ठिकाणी त्या ग्रीक शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर एका व्यक्तीला पाठवलं जाणं एका विशिष्ट मिशन सोबत.
स्टेलो मीन्स टू लेट गो.
आणि स्टेलो म्हणजे जाऊन देणे.
अपोस्टेलो मीन्स लेट गो विथ मिशन, सेंडिंग समबडी विथ मिशन ऑर कमिशन.
आणि मग अपोस्टेलो म्हणजे एखाद्याला त्या ठिकाणी जे महान कामगिरी किंवा जे आज्ञा आहे किंवा मिशन जे आहे ते घेऊन पाठवलं.
सिनोनिम वर्ड फॉर अपोस्टेलो इज इव्हॅंजेलिस्ट.
आणि मग अपोस्टेलो हा जो शब्द आहे त्याला समानार्थी शब्द म्हणजे इव्हॅंजेलिस्ट आहे.
अनदर सिनोनिम वर्ड इज मेसेंजर.
आणि मग आणखी एक समानार्थी शब्द जो आहे तो संदेशवाहक आहे.
अनदर सिनोनिम वर्ड इज गॉस्पल वर्कर.
आणि मग आणखी एक समानार्थी शब्द आहे जो म्हणजे सुवार्त प्रसार करणार.
गॉड इज बिल्डिंग हिज चर्च राईट फ्रॉम द बिगिनिंग.
देव त्याच्या मंडळीची स्थापना ही सुरुवातीपासून करत
आहे. अँड ही इज प्रोटेक्टिंग द चर्च.
आणि तो त्या मंडळीचं संरक्षण करत आहे.
प्युरिफाईंग द चर्च.
मंडळीचं शुद्धीकरण करत आहे.
ही इज ब्युटिफाईंग द चर्च.
मंडळीचं सौंदर्य वाढवत आहे.
अँड ही इज स्ट्रेंथनिंग द चर्च.
आणि त्याचप्रमाणे तो बळकटी आणत आहे.
द रिझन इज ही इज द हेड ऑफ द चर्च.
कारण की तो त्या मंडळीचा मस्तक आहे.
And it's continually going on.
आणि ती गोष्ट पुढे चालू आहे.
So action in the church is going on.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी जे कार्य मंडळीमध्ये घडत आहे ते चालू आहे.
That's why it's left like that.
आणि म्हणूनच ते असंच पुस्तक सोडून दिलं.
Okay, the story of Paul's end here.
पावलाची गोष्ट या ठिकाणी संपते.
Okay, his activities, missionary activities end here.
पावलाचं जे सेवा कार्य आहे ते या ठिकाणी संपतं.
The story of God's people.
परंतु देवाच्या लोकांची गोष्ट
कंटिन्यू
पुढे चालू आहे.
इट विल बी कंटिन्यू टिल द लॉर्ड कम्स अँड टेक्स हिज ब्राइड द चर्च.
आणि ती जी सेवा आहे ती सातत्याने चालू राहील जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्याची वधू घेण्यासाठी येत नाही.
इट विल बी कंटिन्यूली गोइंग ऑन.
आणि हे पुढे चालूच राहील.
द लॉर्ड वॉज विथ पॉल.
देव प्रभू बरोबर सॉरी पॉल
पावला बरोबर होता.
सॉरी देव पावला बरोबर होता.
अँड दॅन ही इज विथ अस ऑल्सो.
आणि तो आपल्या बरोबरही आहे.
And then he's going to help us also to move through this particular church.
आणि या मंडळीमधून आपल्याला पुढे चालण्यासाठी तो आपल्या बरोबर असणार आहे.
It's so interesting that these people met you know, various places. These church people in Book of Acts never really had a building.
आणि मग या ठिकाणी ख्रिस्तांचे कृत्यामध्ये असणारे लोक जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे. कुठल्याही प्रकारे अशी विशिष्ट इमारत त्यांच्याकडे नव्हती.
मोस्ट ऑफ द चर्चेस हॅड इश्यूज अँड प्रॉब्लेम्स.
आणि बऱ्याचशा मंडळांमध्ये अडचणी होत्या समस्या होत्या.
वी कुड सी लव्ह.
परंतु प्रेम तिथे आपण
वी कुड सी युनिटी.
एकत्रपणा त्या ठिकाणी.
सी द प्रेयर पॅशन फॉर प्रेयर.
आणि मग त्याचप्रमाणे प्रार्थनेसाठी जी आवेश आहे तो त्या ठिकाणी आपण पाहतो.
वी कुड सी द लव्ह फॉर इव्हॅंजलिझम.
त्याचप्रमाणे सुवार्ता प्रसारासाठी असणारं प्रेम आपण पाहतो.
यू सी पर्सिक्युशन अँड ऑब्स्टॅकल्स इन अ ग्रोथ ऑफ द चर्च.
आणि त्याचप्रमाणे मंडळीची वाढ होत असताना येणारे अडखळणं आणि त्याचप्रमाणे छळ त्या ठिकाणी.
दिस इज सिन इन द चर्च. sin.
मंडळीमध्ये पाप देखील आपल्याला दिसतात.
And then we see the punishment for that sin in the church.
आणि मग त्या पापाबद्दल मंडळीमध्ये झालेली शिक्षा देखील आपण पाहतो.
We see some people joining the church.
आपण पाहतो की काही लोक मंडळीला येऊन जोडले जात आहेत.
We see some people leaving the church.
काही लोक मंडळी सोडत आहेत हे आपण पाहतो.
Some people are excommunicated from the church.
काही लोकांना मंडळीमधून काढून देण्यात आलं.
All this we see in the book of Acts.
या सर्व गोष्टी आपल्याला परिषदांची कृती या पुस्तकामध्ये दिसून येतात.
Just like what is happening now.
ज्याप्रमाणे आता घडत आहे.
When you come to verse 11,
ज्यामध्ये वचन 11 मध्ये ज्या वेळेस तुम्ही येतात,
we come to know that Paul has been staying for 3 months in the island called Malta.
आणि मग त्या ठिकाणी मिलिटा या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून या बेटावर पाऊल राहत आहे.
And then verse 11 says that 3 months we set a sail in a ship that had winter in an island.
आणि मग त्या ठिकाणी जे तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते त्या तारवामधून ते निघाले.
And it was a ship of Alexandria with the twin gods as a figurehead.
आणि ते जे तारू होतं ते अलेक्झांड्रियाचे दयस्कुरे दोन जुळे भाऊ ह्या निशाणीचं एक तारू ते होतं.
We come to know that this twin god is a name called Castor and Pollux, the sons of Zeus.
आणि या दोन्ही जुळ्या भावांचं नाव
Castor and Pollux.
ज्यूस जो देव आहे त्याचे ते पुरोधी.
ओके. अँड देवर गिवन एज अ गॉडहूड बाय ज्यूस टू प्रोटेक्ट द सी.
आणि मग देवपणा हा ज्यूसच्या द्वारे त्या ठिकाणी ह्या दोघांना देण्यात आला होता समुद्राचं संरक्षण करण्यासाठी.
सो द क्रू ऍट द शिप ऑफ अलेक्झांड्रिया वर कम्फर्टेड अँड स्ट्रेंथन थिंकिंग दॅट दिस टू गॉड्स are going to protect them while they are sailing.
आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की जे काही त्या तारूवर काम करणारे लोक आहेत त्यांचा हा विश्वास होता की हे जे दोघे जुळे भाऊ आहेत ते आपल्या तारवाचं संरक्षण या समुद्री वादळांपासून करेल.
Verse 12 says that they have come to one particular place and stayed there for 3 days.
आणि मग एका विशिष्ट ठिकाणी ते आले आणि 3 दिवस राहिलेले आहेत.
It says in verse 12, landing at Sarkos, we tarried there for 3 days.
आणि वचन 12 म्हणतं मग सुराकुस येथे वरवा करून आम्ही 3 दिवस राहिलो.
ओके. दिस इज सार्कॉस इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ग्रीक कॉलनी ऑफ अ मेडिटेरियन वर्ल्ड.
आणि मग ग्रीक लोकांचं त्या ठिकाणी असणारी एक महान अशी वसाहत ती होती.
सिसेरो सेड द फिलॉसॉफर सेड द ग्रेटेस्ट अँड द मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल द ग्रीक सिटीज.
आणि मग जो सिसेरस तत्वज्ञानी आहे तो त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणतो की ग्रीक लोकांची अद्भुत आणि सुंदर असं शहर किंवा गाव ते होतं.
देर वॉज अ वॉर हॅपन देअर.
एक युद्ध त्या ठिकाणी झालं.
इट हॅपन इन 212 BC.
आणि मग येशू ख्रिस्त जन्मापूर्वी 212 मध्ये ते युद्ध झालं.
Why? Because this particular town people supported the other side against the Rome.
कारण की हे युद्ध या कारणामुळे झालं की ह्या लोकांनी रोमच्या विरुद्ध असणारे जे राष्ट्र किंवा इतर जे लोक होते त्यांना यांनी पाठिंबा दिला होता.
देर वॉज अ रोम वन साइड अँड कार्थेजियन्स ऑन अदर साइड.
एका बाजूला रोमी लोक होते आणि दुसऱ्या बाजूला कार्थेजियन लोक होते.
ओके. अँड दिस पीपल सार्कुस पीपल सपोर्टेड कार्थेजियन्स इन्स्टेड ऑफ रोम.
आणि मग सुराकुस येथील लोकांनी रोमला पाठिंबा देण्याऐवजी कार्थेजियन्सला पाठिंबा दिला.
प्रॉब्लेम हॅपन.
आणि म्हणून समस्या निर्माण.
रोमन जनरल नेम मार्सेलियस टूक द रोमन आर्मी अँड सराउंडेड द सिटी ऑफ सार्कुस.
आणि मग जो रोमी बादशाह होता त्याने त्या ठिकाणी जनरल मार्सेलियस जो होता त्याने त्या ठिकाणी रोमी सैनिक घेतलंय आणि त्या संपूर्ण शहराला वेढा घातला.
काय प्रॉब्लेम वॉज ही वॉज सपोज टू फिनिश दॅट पर्टिक्युलर बॅटल विद इन 3 डेज ऑफ टाइम.
आणि समस्या ही होती की 3 दिवसांमध्ये त्याने त्या सुकूत बरोबर युद्ध करून युद्ध संपायचं होतं.
इट टूक 3 इयर्स फॉर हिम टू ओव्हरकम दॅट बॅटल टू विन दॅट बॅटल.
परंतु त्याला 3 वर्ष लागले त्या गावावर विजय मिळवण्यासाठी.
बिकॉज ऑफ वन मॅन.
एका माणसाने.
आय नो यू नो दॅट मॅन बिकॉज यू हॅव बीन स्टडींग अबाउट हिम.
आणि मला माहिती आहे तो व्यक्ती कोण आहे ज्याच्याविषयी तुम्ही शिकलेले आहात.
हिज नेम इज आर्किमिडस.
आर्किमिडस हे त्याचं नाव आहे.
काय दिस फेलो ऍक्च्युअली कम फ्रॉम दिस सिटी.
आणि तो व्यक्ती ह्या शहराचा आहे.
काय Archimedes is the one who is a geometrician, mathematician and physicist.
आणि मग जो आर्किमिडीस आहे तो त्या ठिकाणी भूमिती तज्ञ, गणित तज्ञ आणि भौतिक शास्त्र तज्ञ असा तो व्यक्ती होता.
What he did is that using physics he developed war machines that Roman army could never understand because every day new machines.
आणि मग त्याने त्या ठिकाणी त्याचं जे भौतिक ज्ञान होतं भौतिक शास्त्राचं ते घेऊन नवनवीन युद्धासाठी लागणारे मशिनरी बनवले जे रोमी लोकांना समजत नव्हते.
ही इन्व्हेंटेड अँड कन्स्ट्रक्टेड वॉर मशीन इन सच अ वे दॅट टेरिफाईड ऑल द रोमन्स.
आणि मग त्याने अशा प्रकारे युद्धाची शस्त्रसामग्री बनवले तर ते पाहून रोमी लोक घाबरले.
यू रिमेंबर ही इज द मॅन हू डेव्हलप द प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी.
आणि मग हाच तो व्यक्ती आहे ज्याने विशेष गुरुत्वाकर्षण काय आहे हा नियम आणला.
What happened is that King Hiero,
कारण की जो किंग हायरो आहे,
was given a golden crown.
त्याला एक सोन्याचा मुकुट दिला.
Somebody gave to him.
कोणीतरी त्याला तो मुकुट दिला.
But he suspected whether it is a golden or some kind of other metal is used in that one.
आणि मग त्याने त्याला शंका आली की खरोखरच हा जो मुकुट आहे तो सोन्याचा आहे का याच्यामध्ये काही मिश्रण आहे.
So he asked Archimedes, the physicist, to find it out and separate the gold from other metal.
आणि मग जो भौतिकशास्त्रज्ञ आर्किमेडस आहे त्याला त्याने बोलवलं आणि सांगितलं सोन्यापासून याच्यामध्ये असणारा वेगळा धातू जो आहे तो वेगळा कर.
Remember, Archimedes was studying on that particular subject.
आणि मग लक्षात घ्या की आर्किमेडस जो आहे त्या दिलेल्या कामगिरीवर तो काम करत होता.
अँड ही कुडंट फाइंड इट आउट.
आणि त्याला ते नाही सापडत होतं.
ओके. अँड ही वॉज फ्रस्ट्रेटेड.
आणि म्हणून तो निराश झालेला होता.
यू रिमेंबर ही ट्राय टू गो अँड टेक बाथ.
आणि मग तो ज्यावेळेस जाऊन आंघोळ करण्यासाठी गेला.
अँड वेन ही पुट हिज फूट ऑन अ बाथ टब.
आणि मग ज्यावेळेस त्याने त्याचा पाय त्या बाथ टब मध्ये टाकला.
अँड बाथ टब ओव्हरफ्लोड.
आणि मग त्या ठिकाणी जो बाथ टब होता त्यातलं पाणी बाहेर निघालं.
आय नो यू रिमेंबर द स्टोरी.
आणि मला माहिती तुम्हाला ती गोष्ट माहिती.
ही केम आउट नेकड रनिंग अराउंड शाउटिंग समथिंग.
आणि मग तो भोंगळा तसाच बाहेर पडत आला. एक गोष्ट ओरडत.
व्हॉट वॉज दॅट?
काय होतं?
युरेका युरेका युरेका
युरेका युरेका युरेका असा ओरडत तो बाहेर आला.
इन अदर वर्ड्स आय फाउंड इट आय फाउंड इट आय फाउंड इट.
दुसऱ्या शब्दात मला सापडलं मला सापडलं मला सापडलं.
दॅट वॉज द प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी.
आणि मग तो त्या ठिकाणी विशेष गुरुत्वाकर्षणाचा नियम त्याने काढला.
ही वॉज एबल टू सेपरेट द गोल्ड फ्रॉम अदर मेटल.
आणि मग त्याला ते सापडलं की जे सोनं आहे त्याच्यापासून जो दुसरा धातू आहे तो कसा वेगळा.
अनदर थिंग इज सेड अबाउट आर्किमिडस इज दिस.
आणखी एक गोष्ट आर्किमिडस विषयी त्याने सांगितली.
ही इज द वन हू डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लेबर.
लेबर जे आहे आपण जे वापरतो गेअरमध्ये इकडे तिकडे ते त्या ठिकाणी त्याने शोधून काढलं.
गेअर सिस्टम सो टू से. काय? ही इज द वन हू डिस्कवर्ड दॅट वन.
त्याने त्या ठिकाणी ते शोधलं.
And very funnily he used to say, if I find a right place to put the lever, I can shake the whole earth.
आणि मग तो असं म्हणायचा की जर मला पृथ्वीवर असं एक ठिकाण सापडलं की जिथं मला ते लेवर लावता येईल की जेणेकरून मी संपूर्ण पृथ्वी हलवत.
काय? He didn't find surely for sure.
नक्कीच त्याला ते सापडलेलं नाही.
But that is Archimedes.
तो Archimedes आहे.
Tragedy of tragedy is that he died at the hand of a Roman soldier who was frustrated waiting for 3 years.
आणि मग दुःखाची गोष्ट या ठिकाणी ही आहे की 3 वर्षापासून वाट पाहत असलेला एक रोमी शिपाई त्याला मारून टाकला.
जनरल सेड डोंट किल दॅट फेलो वी नीड हिम अलाइव्ह वी कॅन यूज हिम.
आणि जो सेनापती होता त्याने सांगितलं होतं की युद्धामध्ये आर्किमिडीसला मारायचं नाही पण त्याचा उपयोग करून घेऊ.
But then one Roman soldier got so fed up because he is waiting for 3 years to conquer that particular city.
3 वर्षापासून ते रोमी शिपाई तिथं ते शहर जिंकून घेण्यासाठी वाट पाहत असताना त्यातला एक जण वैतागला.
And he went and killed Archimedes and he died.
गेला आणि आर्किमिडीसला मारून.
That happened and Paul stayed there in that same place where Archimedes was for 3 days.
आणि मग पाऊल 3 दिवस जिथे आर्किमिडस होता त्या ठिकाणी तो राहिला.
वॉज थर्ड इन सेज दॅट दे लेफ्ट फ्रॉम देअर मेड अ सर्किट अँड अराउंड ऍट रेजिम.
तिथून वळसा घेऊन आम्ही रेगी योनास आलो.
अँड आफ्टर वन डे अ साऊथ विंड स्प्रँग अप अँड सेकंड डे दे केम टू पुटोली.
आणि एक दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसरी दिवशी आम्ही पिथुला पोहोचलो.
सार्कोस टू द पिथुली 80 miles.
सुराकुस वरून पिथुला हे 80 miles ठिकाण होत.
ओके, वी फाइंड दॅट देर इज द प्लेस वेअर दे फाउंड ब्रदर्स वेअर इन्व्हायटेड टू स्टे विथ देम फॉर 7 days, अनदर 7 days.
आणि मग तिथे त्यांना त्या ठिकाणी बंधुजन भेटले ज्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या बरोबर 7 दिवस तिथे राहावं.
ओके, किंग फारूस इज द पर्सन who was reigning in this particular place. This is a modern day Albania.
आणि अल्बेनिया आजच्या काळामधलं जे शहर आहे ते पुतुलुस आहे जिथे सायरस हा राज्य करत होता.
ओके, फ्रॉम रेजिम टू द पुटोली,
रेगियोनास पासून पुतुलास पर्यंत.
ओके, देर वॉज लॉट ऑफ वुमन स्लेवरी ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम देअर.
आणि खूपच स्त्रियांची गुलामगिरी त्या ठिकाणी होती.
वर्स 13 सेज ए साउथ विंड ब्लो.
आणि वचन 13 सांगतं की दक्षिणेचा वारा सुटल्यावर
इट सेज द साउथ विंड स्प्रांग अप.
आणि मग त्या ठिकाणी म्हणलं की दक्षिणेचा वारा सुटला.
ऑन अ सेकंड डे ऑफ अ जर्नी,
आमच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासामध्ये.
दॅट इज रिअली इंटरेस्टिंग.
आणि ते महत्वाचं आहे.
ऑन अ 80 mile रन ऑन शिप,
80 miles कारवावर जायचा.
रिमेंबर दिस पीपल आर ऑन द शिप, शिप ऑफ अलेक्झांड्रिया विथ टू फिगर हेड ऑफ ट्विन गॉड्स कॉल पोलक्स अँड कॅस्टर.
आणि मग या ठिकाणी लक्षात घ्या की ते अलेक्झांड्रियाचं दयस्कुरे नावाचं जे अलेक्झांड्रियाचं दयस्कुरे असं निशाणी असणारं तारू जे होतं त्या तारवामध्ये ते आहेत.
दिस इज अ डेंजरस वे ऑफ सेलिंग.
आणि हा जो मार्ग आहे तो भयानक मार्ग आहे.
द रिझन इज जिओग्राफी.
त्याचं कारण हे आहे की तेथे असणारं जे भौगोलिक परिस्थिती.
इन इंग्लिश वी हॅव अ फ्रेज कॉल बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी.
आणि मग आपल्याकडे अशा प्रकारची म्हण आहे, इकडे आर तिकडे व्हील.
दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट वी फाइंड हिअर.
आणि तीच गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसते.
वन साइड रॉकी माउंटन्स, शार्प शार्प रॉकी माउंटन्स.
कारण की एका बाजूला त्या ठिकाणी खडक आहेत, खडकाची मोठमोठे डोंगर आहेत.
अँड द अदर साइड इज अ हॉरिबल सी.
आणि दुसऱ्या बाजूला खवळलेला समुद्र आहे.
सो यू कॅन्ट रिअली सेल इट.
आणि मग तुम्ही त्यातून जाऊ शकत नाही.
ओके, इफ यू आर ऑन द सी सम हाव द अदर वे द सी विल पुश युअर शिप टू द रॉकी माउंटन्स अँड इट विल ब्रेक.
कारण की जर तुम्ही समुद्रामध्ये असाल तर तो समुद्र नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्या खडकावर आपटून तुडून टाकेल.
द साऊथ विंड दॅट इज कमिंग इट्स ऍक्च्युली अ डेंजरस सायक्लोन.
आणि मग जो दक्षिणेचा वारा त्या ठिकाणी सुटला होता तो त्या ठिकाणी एक मोठ सायक्लोन होतं.
सो इट वॉज डिफिकल्ट फॉर द शिप अँड द क्रू टू नॅव्हिगेट थ्रू अ डेंजरस सी अँड द रॉकी माउंटन्स 80 miles.
आणि मग तो 80 miles जो प्रवास होता तो पार करणं या ठिकाणी असणारे जे कामगिरी होते त्यांच्यासाठी तो कठीण होता त्यातून मार्ग शोधून काढणं.
दॅट हाऊ दॅट पर्टिक्युलर फ्रेज केम फ्रॉम बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी अशी मन आली नाही का इकडं आड तिकडे वीर.
ओके, बिटवीन द रॉक अँड द हार्ड सी.
एका बाजूला खडक आहेत आणि दुसऱ्या बाजूला खवळलेला समुद्र.
इंटरेस्टिंग थिंग अबाउट दिस पर्टिक्युलर थिंग इज दॅट वेन दे रिच पुटोली.
आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस ते पुतुलास पोहोचले
टोपोग्राफिकल हिस्ट्री शोज दॅट देर इज अ ब्युटिफुल माउंटन ऑन वन साइड.
आणि त्या ठिकाणी जो असणारं भूगोल आहे ते आपल्याला सांगतं की एका बाजूला सुंदरशी डोंगर आहेत.
अँड दिस इज द प्लेस ऑफ अ हॉट स्प्रिंग.
आणि गरम पाण्याचे झरे असण्याचं हे ठिकाण आहे.
इवन नाव इट इज देअर, यू कॅन गो अँड टेक बाथ.
आजही त्या ठिकाणी ते आहे. आज तुम्ही जाऊन तिथं आंघोळ करू शकता.
का हॉट स्प्रिंग,
गरम पाण्याचे झरे.
इवन इन इंडिया देर आर सो मेनी प्लेसेस.
भारतामध्ये देखील असे काही ठिकाणं आहेत.
पुटोली सिम्पली मीन्स सल्फर स्प्रिंग.
आणि पुटोली म्हणजे त्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे.
इट इज नोन, द प्लेस इज नोन फॉर सल्फर स्प्रिंग.
आणि मग जे गंधक आहे ते गंधक त्या ठिकाणी निघत ते ठिकाण आहे.
ओके, व्हॉट हॅपन इन AD 79
येशू ख्रिस्ता नंतर 79
इन द मंथ ऑफ ऑगस्ट,
ऑगस्ट महिन्यामध्ये
दॅट माउंटन ऑफ वेसिसियस.
आणि मग जो वेसिसियस डोंगर होता
एक्सप्लोडेड,
फुटला.
काय वॉल्केनो केम आउट.
म्हणजे ज्वालामुखी आहे ती बाहेर निघाली.
द होल पुटोलू सिटी वॉज अंडर द सल्फर 65 feet डीप.
65 feet खाली त्या गंधकामध्ये ते शहर झाकलं गेलं.
आय विल पुट ऑन द ग्रुप द फोटो ऑफ दॅट वोल्केनो माउंटन.
तो जो डोंगर आहे त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवतो.
इट्स अ टुरिस्ट प्लेस नाव.
आता ते एक टुरिस्ट प्लेस आहे, पर्यटनाचं स्थळ आहे.
कंटिन्युअस स्मोक इज कमिंग आउट.
सतत त्या ठिकाणी धूर येत असतो.
समटाइम्स यू मे सी द स्मोक इज टेकिंग द डिफरंट शेप.
काही वेळेस तुम्हाला दिसेल की जो धूर आहे तो वेगवेगळा आकार घेतो.
अँड देन यू विल हॅव अ व्हॉट्सअप व्हिडिओ शोईंग जीजस इज कमिंग सून.
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ येईल आणि त्याच्यामध्ये इशू लवकर येत आहे.
लुक व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड टुडे.
काय होत आहे जगामध्ये.
अँड द स्मोक इज कमिंग अँड द शेप ऑफ जीजस.
आणि मग तो धूर जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यासारखा दिसतो.
काय ऑर वन पर्सन सिटिंग अँड रायडिंग ऑन द हॉर्स.
आणि मग त्या ठिकाणी तिथं एक व्यक्ती एक घोड्यावर बसतो आणि तो घोडा चालवत आहे.
काय ऑर वन पर्सन स्टँडिंग विथ द सोर्ड.
आणि एक व्यक्ती बसलेला आहे तलवार घेऊन.
अँड दे टेक दॅट व्हिडिओ अँड दे शो टू यू अँड यू बिलीव्ह.
आणि मग तो व्हिडिओ तिथून काढतात आणि मग तुम्हाला ते पाठवतात आणि तुम्ही विश्वास करता.
अँड यू सेड ओ जीसस इज कमिंग सून.
मग तिथं तुम्ही म्हणता की इशू येत आहे लवकर.
अँड यू डोंट केअर अबाउट दॅट. यू जस्ट क्लोज द व्हॉट्सअप अँड डू स्टार्ट डुईंग अदर थिंग्स.
आणि मग तुम्ही त्याची काही जास्त लक्ष देत नाही. व्हॉट्सअप बंद करता आणि आपलं काम करायला घ्या.
सो दॅट मीन्स यू इनडायरेक्टली यू रिअली डोंट बिलीव्ह या इज नॉट कमिंग.
आणि मग तुम्ही इनडायरेक्टली विश्वास ठेवता की इशू कुठे ह्याच्यामुळे येत नाही.
काय बट देन यस ही इज कमिंग सून फॉर शुअर.
नक्कीच तो येत आहे.
काय बट या दिस इज द माउंटन दॅट प्रोड्युसेस लॉट ऑफ एक्सप्लोजन्स अँड स्मोक इवन नाव.
आणि मग हाच तो डोंगर आहे जिथे आजही त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात लावारस आणि धूर त्या ठिकाणी आहे.
स्पेशली पीपल हू हॅव गॅस प्रॉब्लम.
ज्या लोकांना गॅसची समस्या आहे.
इन आयुर्वेदिक इन नॅचरोपॅथी दे गो थ्रू द मड थेरपी.
आणि मग त्याच्यासाठी ते मड थेरपी मधून जातात.
दिस वोल्कॅनिक मड.
आणि मग हे जे ज्वाला मुखी आहे त्याचा जो चिखल आहे त्याच्याद्वारे
हा वोल्कॅनिक मड इज पुट ऑन युअर बॉडी. सो इट सक्स आउट ऑल द गॅसेस फ्रॉम युअर बॉडी.
ते तुमच्या अंगावर तो चिखल लावतात आणि तो चिखल तुमच्या अंगातलं जे गॅसेस आहे ते शोषून घेतात.
आज नॅचरल थेरपी डॉक्टर ही विल टेल यू दॅट वन.
आणि तुम्ही नॅचरल थेरपी डॉक्टरला जर विचारलं तर तो तुम्हाला सांगेल.
आय एम नॉट हिअर टू प्रमोट दॅट.
मी ते प्रमोट करण्यासाठी इथे नाही.
पण आय एम जस्ट सेईंग दॅट या दिस इज हॅपनिंग हिअर राईट नाव.
परंतु मला हे सांगायचं आहे की ह्या सर्व गोष्टी या पुटुलीमध्ये घडत होत्या.
दिस इज फर्स्ट टाइम.
पावलाचं प्रथमच या ठिकाणी येणं आहे.
टू इटली.
इटलीमध्ये.
अँड ही लँड्स इन पुटोली. ही स्टेज देअर फॉर 7 days.
आणि 7 दिवस तो पुतुलात येऊन राहिलेला आहे.
यू फाइंड इन वर्स 40 द हॉस्पिटॅलिटी इन लव्ह शोन टू पॉल.
आणि वचन 14 तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी पावलाचा पाहुणचार करण्यात आला आणि प्रेम त्या ठिकाणी.
इंटरेस्टिंग थिंग इज दॅट इन दॅट हॉट स्प्रिंग वोल्कॅनिक माउंटन नियर बाय टाउन कॉल पुटोली ख्रिश्चन चर्च इज देअर.
आणि मग लक्ष वेधून घेणारी बाब ही आहे की पुतुली या ठिकाणी जरी त्या ठिकाणी गंधकाचा डोंगर त्या ठिकाणी असला विविध प्रकारच्या अडचणी असल्या परंतु त्या ठिकाणी एक ख्रिस्ती मंडळी त्या ठिकाणी आहे.
रिमेंबर आय सेड पॉल इज कमिंग फर्स्ट टाइम हिअर.
आणि मग लक्षात घ्या की मी अगोदरच सांगितलं की पॉल पहिल्यांदा तिथे येत आहे.
इनफॅक्ट पॉल इज सरप्राईज टू फाइंड ख्रिश्चन चर्च देअर.
परंतु पावलाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आहे की या ठिकाणी ख्रिस्ती लोक आहेत. त्याचं
ही इज थिंकिंग आय एम द वन हु इज अ मिस्टरी टू द जेंटाइल्स.
आणि मग पॉल म्हणत असेल की मीच एक आहे जो त्या ठिकाणी परराष्ट्रीयांमध्ये सेवा करण्यासाठी पाठवला.
आय एम द वन हु इज गोईंग वेअर नो मॅन हॅज गॉन बिफोर.
आणि मग मी तो आहे जिथे कोणी अजूनपर्यंत पोहोचलं नाही तिथे पोहोचणार.
आय एम गोईंग न्यू प्लेसेस अँड प्रिचिंग गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
मी नवीन नवीन ठिकाणी जातो आणि सुवार्ता येशू ख्रिस्ताची सांगतो.
हाऊ कम द चर्च इज ऑलरेडी हिअर.
कसं काय इथं मंडळी आहे.
ओके इट इज सरप्राईज टू पॉल.
आणि ही गोष्ट पावलाला
सरप्राईज टू अस.
आश्चर्यचकित
नो सरप्राईज टू गॉड व्हॉटएव्हर. गॉड हॅज ऑलरेडी बिगॅन हिज वर्क.
देवाने अगोदरच त्याचं कार्य सुरू केलं.
अँड ही बिगॅन हिज वर्क व्हेरियस प्लेसेस थ्रू व्हेरियस पीपल.
आणि मग विविध लोकांपासून विविध ठिकाणी त्याने त्याचं कार्य सुरू केलं.
यू डोंट नो द प्लेसेस वेअर गॉड हॅज हिज चर्च.
आणि मग तुम्हाला माहित नाही अशा ठिकाणी देवाने त्याच्या मंडळाला स्थापलेला आहे.
ही स्टेड देअर अँड अदर प्लेसेस फॉर 7 days.
आणि मग तो 7 दिवस त्या ठिकाणी राहिला.
ओके he was invited, okay, to stay with them for 7 days.
आणि 7 दिवस त्याने त्या ठिकाणी राहावं अशी त्यांनी विनंती केली.
काय दॅट इज ट्रॉस.
ट्रॉस त्या ठिकाणी ते आहे.
इन अ प्लेस कॉल्ड टायर ऍक्च्युअली.
टायर
टायर टायर
टायर हे ते ठिकाण आहे.
काय दिस इज टुवर्ड्स रोम.
आणि रोम कडे जाणारं ते शहर.
रिमेंबर द वर्स 15 देर अनदर टू प्लेसेस वी फाइंड देअर कॉल्ड फोरम ऑफ अपिस.
आणि मग 15 वचन मध्ये आपल्याला दोन ठिकाणं त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
इन अदर वर्ड्स इन ग्रीक इट इज कॉल्ड अगोरा मीन्स मार्केट प्लेस.
अपियाची पेठ. पेठ हा शब्द त्या ठिकाणी वापरला आहे. पेठ
पेठ यु नो पेठ राईट.
बाजारपेठ.
बाजारपेठ ओके. पेठ दिंडोरी पेठ ओके. इन पुना देर इज पेठ. वेर एवर द मार्केट प्लेस इज कॉल्ड पेठ इन मराठी.
जिथे कुठे बाजाराचं ठिकाण असेल त्याला पेठ म्हणण्यात येते.
काय ऑर वी कॉल सो मेनी अदर थिंग. बट दॅट हाव द मार्केट प्लेस इज ऑल अबाउट.
त्याच्याविषयी मार्केट.
इंटरेस्टिंग थिंग दॅट पॉल वॉज एबल टू रिसीव्ह द लव्ह अँड हॉस्पिटॅलिटी ऑफ अ ख्रिश्चन ब्रदर्स इन अ व्हेरी स्ट्रेंज प्लेस.
आणि मग एका विचित्र अशा ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की पावलाला ख्रिस्ती लोकांचं प्रेम आणि पाहुणचार प्राप्त होतो.
हाव मिनिंगफुल दॅट इज.
किती अद्भुत.
हाव अर्थभरी. एनकरेजिंग दॅट वन.
किती आपल्याला प्रोत्साहन देणारी अशी ती बाब आहे.
अँड इंटरेस्टिंगली ऑन सीइंग दोज पीपल पॉल थँक गॉड.
आणि मग ह्या सर्व गोष्टी पाहून पॉल परमेश्वराला धन्यवाद देत आहे.
पॉल रिमेंबर इट इज नॉट दॅट टू गॉड्स कास्टर अँड पुलक्स हु इज ब्रिंगिंग सेफ्टी.
पॉलला माहिती आहे की ते दोन देव कास्टर आणि पुलक्स हे नाही आहेत जे संरक्षण देतात.
इज गॉड यहोवा इज द वन हु इज प्रोटेक्शन. प्रोटेक्शन
त्याला माहिती आहे की यहोवा परमेश्वरच आहे जो त्या ठिकाणी संरक्षण पुरवतो.
इट इज द गॉड यहोवा हु इज डायरेक्टिंग द शिप थ्रू दॅट डेंजरस सी फॉर सेफ्टी पर्पज.
आणि मग त्याला माहित आहे की यहोवाच परमेश्वर आहे जो त्या ठिकाणी कठीण परिस्थितीमधून कठीण मार्गातून तो सुरक्षित ठिकाणी घेऊन.
यु सी व्हेअरएव्हर पॉल हॅड गॉन होल लाईफ
संपूर्ण जीवनभर
ही मेट विथ अपोजिशन.
त्याचा विरोध करण्यात आला.
डिस्करेजमेंट.
त्याला निराशा प्राप्त.
पर्सिक्युशन.
छळ झाला.
स्टोनिंग.
धोडमार केली गेली.
इम्प्रिझनमेंट.
तुरुंगात टाकण्यात आलं.
बीटिंग.
मारण्यात आलं.
ही वॉज रिजेक्टेड.
त्याचा नकार करण्यात.
ही वॉज अपोज्ड.
त्याचा विरोध केला.
इन्सल्टेड.
त्याचा अपमान केला.
दॅट वॉज ऑर्डर ऑफ पॉल्स लाईफ.
ते सगळं पावलाच्या जीवनाचा जीवनक्रम होता.
बट हिअर.
पण इथे.
हिअर ही इज वेलकम.
इथे त्याचं स्वागत करण्यात आलं.
ही इज वेलकम बाय ख्रिश्चन ब्रदर.
त्याचं एका ख्रिस्ती व्यक्तींच्या द्वारे ख्रिस्ती बंधूंच्या द्वारे स्वागत.
ही रिसिव्ड द ख्रिश्चन लव.
ख्रिस्ती प्रेम त्याला मिळालं.
ही एन्जॉयड द ख्रिश्चन हॉस्पिटॅलिटी.
ख्रिस्ती पाहुणचार त्याला लाभला.
अँड दिस इज वेअर ही थँक्स गॉड.
आणि इथे तो परमेश्वराची स्तुती करतो.
अर्लियर टू दॅट वन.
त्याच्या अगोदर
पीपल थॉट दॅट ही इज गॉड.
लोकांनी त्याच्याविषयी असा विचार केला की तो देव आहे.
रिमेंबर.
लक्षात असू द्या.
अँड टू दॅट हायएस्ट स्टेज दे ट्राय टू प्रेज हिम.
आणि मग त्या एका विशिष्ट स्थळापर्यंत किंवा एका विशिष्ट पातळीवर त्याची स्तुती करू पाहत.
नाव ऑन द आयलँड ऑफ माल्टा.
परंतु आता मिलिटा जे बेट आहे.
ही ऑल्सो रिसिव्ह द लव्ह अँड हॉस्पिटॅलिटी फ्रॉम अ जंटाईल पीपल.
आणि मग परराष्ट्रीय लोकांच्या द्वारे मिलत या बेटावर त्याला त्या ठिकाणी पाहुणचार आणि प्रेम मिळालं.
बट देन ही इज द मोस्ट हॅपी फेलो अमंग द ख्रिश्चन्स.
परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्ती लोकांमध्ये आनंदी असणारा तो व्यक्ती आहे.
अ ग्रुप ऑफ पीपल जॉईन टुगेदर अँड सेड वी आर गोइंग टू मेक यू अ गॉड अँड वी विल सॅक्रिफाईस टू यू. पॉल वॉज नॉट हॅपी विथ दॅट.
आणि मग काही लोक एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला की पावला तुझ्या नावाने आम्ही बलिदान देतो. पावलांनी गोष्टीचा नकार केला.
ऑन द आयलँड ऑफ माल्टा जेंटाईल पीपल गेव फूड अँड हॉस्पिटॅलिटी अँड लव्ह टू हिम फॉर 3 मंथ्स.
आणि मग मिलिता या ठिकाणी त्या बेटावर या परराष्ट्रीय लोकांनी 3 महिने त्या ठिकाणी त्याला लागणारा पाहुणचार आणि प्रेम दिलं.
अँड देन ऑन द जर्नी ऑल्सो दे गेव हिम सम फूड ऑन द वे.
आणि मग त्याच्या पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या जे काही गरजेच्या वस्तू होत्या खाण्यापिण्याच्या त्या देखील त्यांनी त्याच्याबरोबर दिल्या.
बट इंटरेस्टिंग थिंग इन वर्स 15 वी सी दॅट वेन दिस पीपल ख्रिश्चन पीपल कम ही जस्ट मिट्स देम अँड सींग देम ही थँक गॉड.
आणि परंतु वचन 15 मध्ये ज्यावेळेस आपण पाहतो आणि ज्यावेळेस त्याला हे ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी भेटले त्यावेळेस त्याने त्यांना पाहून devachi upkar stuti keli.
Okay, he is on the way to Rome.
Ani to Rome shahara kade chalela ahe.
He is welcome there.
Ani tyacha swagat ithe
karle. He is received with love.
Tyacha premanishi swagat karle.
Okay, in a brotherly manner.
Bandhu kadun te prem chala.
What a finest observation. In the midst of discouragement, there are encouragement.
Actually, अद्भुत असं या ठिकाणी पाहणं आहे की नक्कीच निराशा आहे, परंतु त्या निराशामध्ये मध्ये परमेश्वर प्रोत्साहन पावलाला पुरवतात.
And in sorrow, he is given comfort.
आणि मग दुःख असताना त्याचं सांत्वन करण्यात.
In distress, he is being helped.
आणि मग निराशामध्ये असताना त्याला मदत करण्यात.
This is a beautiful picture of a fellowship.
आणि मग एक सहभागीतेचं एक सुंदर चित्र या ठिकाणी आहे.
Koinonia.
Koinonia.
A fellowship, Christian fellowship. You know, we see that one Christian fellowship Paul talks about in Romans chapter 16.
आणि त्याच्याविषयी रोम कागदपत्र याच्या 16 अध्यायामध्ये पाऊल ख्रिस्ती जी सहभागीता आहे तिच्याविषयी बोलतो.
इट्स इम्पॉर्टंट दॅट वी प्रोव्हाइड सच काइंड ऑफ अ हँड अँड ओपन आवर हाऊसेस फॉर ख्रिश्चन फेलोशिप टू द ख्रिश्चन ब्रदरन.
आणि मग ख्रिस्ती बंधू भगिनींना ह्या प्रकारे आपण आपली घराची दार उघडणं अद्भुत असं आहे.
It's amazing to see that one happening. I praise God that our church is like that. Recently we hosted Brother Mangesh and his family. He personally told me that he is overwhelmed by the love and joy and fellowship that he received from Nasik Baptist Church people.
आणि मग नासिक बाप्टिस्ट चर्चच्या द्वारे जे मंडळी आहे तिच्याद्वारे जे प्रेम त्यांना मिळालं त्या प्रेमाच्या द्वारे ते भरून आले.
यु गो टू द व्हॉट्सअप अँड यू चेक ही इज रेफरिंग टू नासिक बाप्टिस्ट चर्च.
आणि मग तुम्ही व्हॉट्सअपवर गेला तर तुम्हाला दिसून येईल त्यांनी जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये ते नासिक बाप्टिस्ट चर्च म्हणतात.
नॉट ऑल चर्च वॉज देअर.
संपूर्ण मंडळी नव्हते.
ऑल दोज हु आर इन्वॉल्व्ड
जे सगळे त्या ठिकाणी होते
दे वर रिप्रेझेंटिंग चर्च.
ते त्या ठिकाणी मंडळीचं प्रतिनिधित्व करत होते.
दे वर डुईंग इट आउट ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ऍज चर्च मेंबर.
आणि मग ते त्या गोष्टी या कारणामुळे करत होते की मी एक नासिक बॅप्टिस्ट चर्चचा जबाबदार सभासद आहे म्हणून मी करत.
सो इंटरेस्टिंग टू सी दॅट वन हॅपनिंग.
ती गोष्ट पाहणं तिथे अद्भुत असते.
अँड नाऊ वी कम टू वर्स 17.
आणि वचन 17 मध्ये आपण
अँड वी सी अगेन पॉल गोईंग टू द रोम. He is inside Rome now.
आणि मग इथे आपण पाहतो की पॉल आता रोम मध्ये आहे.
Okay. There are again Jewish colony.
यहुदी वसाहत त्या ठिकाणी आहे.
Okay, because in verse 7 it says 3 days he called together the local leaders of the Jews.
मग असे झाले की 3 दिवसानंतर पॉलाने यहुद्यांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलवले.
And in this particular place we see the concern that Paul has.
आणि मग इथे आपल्याला पुन्हा एक वार दिसून येतं की जी काळजी पावलाला आहे त्याविषयी.
वर्स 17-22 वी सी पॉल्स कन्सर्न.
वचन 17-22 मध्ये पावलाची काळजी आपल्याला इथे दिसते.
ऍज ही ऍड्रेसेस द ज्यूइश लीडर.
ज्या वेळेस तो जे मुख्य यहुदी माणसं होते त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस.
ही टेल्स दॅट वन दॅट ही इज फोर्स टू अपील टू द सीझर.
आणि मग तो म्हणतो की मला त्या ठिकाणी सीझरकडे मागणी करण्यासाठी दबाव आणण्यात आला म्हणजे त्या प्रकारे मला भाग पडलं.
इन टॉकिंग विथ द ज्यूइश लीडर ही सेज दॅट फर्स्टली ही इज इनोसंट ऑफ एनी चार्ज.
आणि मग त्या यहुदी लोकांशी बोलत असताना तो म्हणतो की माझ्याकडे त्या ठिकाणी मरण मी कुठलाही माझ्यावर गुन्हा नाही आहे मी निर्दोष आहे.
सेकंडली ही सेज दॅट द रोमन गव्हर्नर्स हॅव ऑलरेडी डिक्लेअर हिम इनोसंट.
आणि पुढे तो म्हणतो की रोमी गव्हर्नमेंट रोमी सरकारने मला त्या ठिकाणी निर्दोष असं घोषित केलेलं आहे.
थर्डली ही सेज दॅट ही हॅज नो अदर चॉईस बट टू अपील टू सीझर.
आणि मग पुढे तो म्हणतो की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा मार्ग नसल्या कारणामुळे मी कैसाराला मागणी करणं भाग पडले.
ओके हिज लाईफ वॉज अनजस्टली अंडर द थ्रेट इन जेरुसलेम.
आणि मग त्या ठिकाणी येरुसलेम मध्ये त्याचं जीवन हे एका धोक्याखाली होतं.
इट्स इंटरेस्टिंग टू सी फोर्थली दॅट ही वॉन्टेड द बेस्ट फॉर हिज पीपल ज्यूइश पीपल.
आणि चौथी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये इथं आपण पाहतो की त्याच्या बंधूंसाठी म्हणजे यहुदी लोकांसाठी चांगलं व्हावं ह्या दृष्टीने तो बोलत होता.
वॉज 19 ही सेज बट बिकॉज द ज्यूज ऑब्जेक्टेड आय वॉज कंपेल्ड टू अपील टू सीझर.
आणि वचन 19 मध्ये तो म्हणतो परंतु यहुद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले.
वॉज 19 ही सेज दो आय हॅड नो चार्ज टू ब्रिंग अगेन्स्ट माय नेशन.
तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करावायचा होता असे नाही.
नो नो नो, ही हॅज नो चार्जेस अगेन्स्ट द नेशन. इन अदर वर्ड, ही शोज दॅट आय हॅव नो इश्यूज, आय लव्ह यू गाईज.
आणि मग तो या ठिकाणी असं म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की माझा कुठल्याही प्रकारे राष्ट्रावर दोषारोप करायचा नाहीये. दुसऱ्या शब्दात माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला कुठल्या प्रकारे तुमच्यावर दोष आहे.
वॉज लव्ह फॉर द ज्यूइश पीपल इवन दो दे ट्राय टू किल हिम वॉज बिकॉज ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की पावलाचं जे प्रेम होतं यहुदी लोकांवर, जरी त्या ठिकाणी ते लोक त्याचा विरोध करू इच्छितात किंवा विरोध करतात, परंतु ते प्रेम असण्याचं कारण
इज बिकॉज ऑफ द मसाया.
हे येशू ख्रिस्तामुळे, मसीहामुळे ते शक्य होते.
गो गॉड सेड व्हेरी क्लिअरली टू पॉल, अँड पॉल सेड व्हेरी क्लिअर टू द ज्यूइश पीपल, इट इज द प्रेझेंट अँड इटर्नल होप. मसाया इज द प्रेझेंट अँड इटर्नल होप फॉर द ज्यूज.
आणि मग त्या ठिकाणी पॉल सातत्याने ही गोष्ट यहुदी लोकांसमोर मांडत होता की येशू ख्रिस्त जो अभिषिक्त मसीहा आहे तोच त्या ठिकाणी सार्वकालिकतेसाठी आशा आता आहे.
काय इंटरेस्टिंगली दॅट पॉल वॉज हॅव्हिंग अझम्पशन्स हिअर अगेन.
आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की पाऊल काही गोष्टी गृहित धरत आहे.
काय वर्स 20
वचन 20 मध्ये,
फॉर दिस रिझन देअर फॉर आय हॅव आस्क्ड टू सी यू अँड स्पीक विथ यू, सिन्स इट इज बिकॉज ऑफ द होप ऑफ इस्रायल दॅट आय एम वेअरिंग दिस चेन. अँड दे सेड टू हिम, वर्स 21
वचन 20 मध्ये,
वर्स
त्याकरता तुम्ही भेट घेऊन तुम्हाबरोबर भाषण करावे म्हणून तुम्हाला बोलावले, इस्रायलाच्या आशेमुळे मी या साखळीने बांधलेला आहे. आणि वचन 21 मध्ये त्यांनी त्याला म्हटले,
वी हॅव रिसिव्ह नो लेटर्स फ्रॉम द जुडे अबाउट यू आर नन ऑफ द ब्रदरन कमिंग हिअर हॅज रिपोर्टेड स्पोकन इविल अबाउट यू.
मग तिथं वचन सांगतं, आपल्या संबंधाने यहुदाहून आम्हास काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनापैकी कोणी येथे येऊन आपल्याविषयी काही प्रतिकूल बातमी आणली नाही.
इवन पॉल
अथवा काही सांगितलं नाही,
इज हॅव्हिंग अझम्पशन.
पॉल या ठिकाणी गृहित पुष्टी धरत आहे.
काय ही थॉट दॅट अगेन द ज्यूज हु आर फॉलोईंग हिम, दे आर स्टील फॉलोईंग हिम.
त्याला असं वाटत होतं की जे यहुदी लोक त्याच्या मागावर होते ते अजूनही त्याच्याच मागावर आहेत.
द ज्यूज हु आर ट्राईंग टू किल हिम, दे आर स्टील कमिंग अँड अक्युजिंग हिम.
त्याला असं वाटत होतं की जे यहुदी लोक त्या ठिकाणी त्याचा त्याच्यावर दोष लावत होते, त्याला मारू इच्छित होते, ते त्याच्या मागावर आहेत.
सो इन हिज डिफेन्स ही इज टॉकिंग दॅट वे.
आणि मग त्याचा बचाव करण्यासाठी तो ह्या प्रकारे बोलत आहे.
द ज्यूज देअर सेज,
परंतु यहुदी लोक जे त्या ठिकाणी होते,
इन वर्स 21
क्वेश्चन 21 मध्ये,
नो नो नो, नोबडी केम अँड टोल्ड एनिथिंग अबाउट यू.
ते म्हणत आहे की तुझ्याविषयी आम्हाला कोणी येऊन काही सांगितलं नाहीये.
नोबडी अक्यूज यू,
तुला कुणी दोष लावला नाही.
नोबडी इज ट्राइंग टू डू एनिथिंग टू यू,
तुला कुणी इथं काय करणार नाहीये.
काय बट पॉल थॉट दॅट ओ दे आर स्टील फॉलोइंग मी.
परंतु पॉलने हा विचार केला होता की ते अजूनही माझ्या मागत आहेत.
दिस इज इज अझम्पशन, रॉंग वन ऍक्च्युअली.
आणि मग हे पॉलने गृहित धरलेलं चुकीचं ग्रह आहे.
इवन पॉल रॉंगली अझम,
पावलाने देखील चुकीचा ग्रह केला.
अ मॅन ऑफ गॉड, ओके, पॉसिबल दॅट हॅपन हिअर ऑल्सो.
आणि ते इथं घडलेलं आहे.
सो इट गेट्स क्लॅरिफिकेशन इन वर्स 21
वचन 21 मध्ये ते सांगतात स्पष्ट.
ओके, नो नो नो, यू आर अझ्युमिंग रॉंगली, नोबडी इज कमिंग अँड अक्युजिंग यू हिअर.
आणि वचन 21 मध्ये जो म्हणतो की तू चुकीचा ग्रह करत आहे की कोणी या ठिकाणी आलेलं नाही आणि तुझ्या विरुद्ध काही सांगितलं नाही.
अँड दॅन इन वर्स 22 दे मेक देअर इंटेन्शन क्लिअर, दे से दॅट बट वी डिझायर टू हिअर फ्रॉम यू व्हॉट आर युअर व्ह्यूज आर.
आणि वचन 22 मध्ये ते त्या ठिकाणी आणखी स्पष्ट रीतीने त्याच्याकडे म्हणतात की तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्या, हे आम्हाला योग्य वाटते.
विथ रिगार्ड टू द सेक दॅट वी नो एव्हरीवेअर इट इज स्पोकन अगेन्स्ट.
कारण या पंथाविषयी म्हटलंय तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात हे आम्हाला ठाऊक आहे.
ओके, अँड दॅन इन अ ग्रेट नंबर्स दे गॅदर, वर्स 23 ऑनवर्ड्स.
आणि वचन 23 पासून पुढे आपण पाहतो की एक दिवस नेमून त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिराडी आले.
वर्स 23 अँड 24 वी सी कन्व्हिक्शन, नॉट ओनली द कन्सर्न बट कन्व्हिक्शन ऑफ पॉल.
आणि मग या ठिकाणी पावलाचा निश्चय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो.
लाइक अ गुड इव्हँजेलिस्ट ही टेक्स अन अपॉर्च्युनिटी ऑफ शेअरिंग गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट. ए ग्रेट नंबर ऑफ पीपल गॅदर,
एक चांगला सुवार्थिक या नात्याने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगण्याची संधी तो घेतो, ज्या ठिकाणी बरेचसे लोक त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत.
विदिन हाऊ मेनी मिनिट्स पॉल फिनिश प्रीचिंग गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट टू दिस पीपल,
विदिन
हाऊ मेनी मिनिट्स,
किती मिनिटांमध्ये पावलाने त्या ठिकाणी या लोकांना सुवार्थ सांगण्याचं थांबवलं.
रीड वर्स 23
वचन 23 पा,
लेट्स रीड इट टुगेदर
एकत्रपणे.
व्हेन दे हॅड अपॉइंटेड अ डे फॉर हिम दे केम टू हिम ऍट हिज लॉजिंग इन अ ग्रेट नंबर्स. From morning till evening, he expounded to them testifying to the kingdom of God, trying to convince them about Jesus, both from the law of Moses and from the prophets.
वचन 23 मध्ये म्हणलेलं आहे, तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या भिराडे आले, त्याच देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरिता आणि येशू विषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेशांच्या लेखावरून त्यांची खात्री करण्याकरिता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करीत होता.
ग्रेट नंबर ऑफ पीपल आर गॅदर,
बरेचसे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत.
नो डिस्टर्बन्स,
कुठलाही गोंधळ नाहीये.
पॉल डिड नॉट से फूड विल बी प्रोव्हाइडेड,
आणि पॉल असं नाही म्हणलं की जेवण दिलं जाईल.
वॉटर अँड वॉटर बॉटल्स विल बी प्रोव्हाइडेड,
पाण्याच्या बॉटल दिल्या जातील.
बिस्लरी, आय नो यू ड्रिंक बिस्लरी, विल बी गिव्हिंग बिस्लरी वॉटर्स.
मला माहित आहे तुम्ही बिस्लरी पाणी पितं, तुम्हाला बिस्लरी वॉटर दिलं जाईल.
आय नो आफ्टर इटिंग यू स्लीप, सो इन द मिडल विल प्रोव्हाइड अ टी, आफ्टरनून टी.
आणि मला माहित आहे की जेवल्यानंतर तुम्हाला झोप येईल, त्यासाठी चहा आहे.
And snacks. And then when you are going back, the vehicle arrangement is done so that you can reach safely home.
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर घरी जाण्यासाठी जाण्याची व्यवस्था केली जाईल, म्हणजे तुम्ही घरी सुखरूप पोहोचाल. काय
नाही
म्हटलं, नथिंग,
नो इन्व्हिटेशन ऑल्सो,
आमंत्रण पण नाही दिलं,
काय नथिंग प्रॉमिस्ड,
काहीच अभिवचन दिलेलं नाही.
स्टील
पण
ग्रेटर नंबर,
पुष्कळ लोक त्या ठिकाणी आले.
दे आर गॅदरिंग,
ते आलेले.
यु नो सी द इगरनेस ऑफ द हार्ट ऑफ टू रिसीव्ह द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट.
आणि मग त्या ठिकाणी त्या लोकांची येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ऐकून घेण्यासाठी असणारं आवेश त्या ठिकाणी आपल्याला दिसतो.
फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हनिंग,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत.
इन अदर वर्ड्स, डीड दे नॉट टेक ब्रेक इन द मिडल,
मग दुसरे शब्द त्यांनी मध्ये ब्रेक घेतला नाही का?
डीड दे नॉट टेक स्नॅक्स इन द मिडल और फूड इन द मिडल,
म्हणजे जेवले नाही का, स्नॅक्स खाल्ला नाही का त्यांनी?
ऑफकोर्स. बट व्हॉट इज ट्राईंग टू से हिअर इज व्हेरी क्लिअर.
परंतु या ठिकाणी तो काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते स्पष्ट आहे.
दॅट इज स्पेंड ग्रेट नंबर ऑफ पीपल, ग्रेट अमाऊंट ऑफ टाइम इन डिटेल टू टॉक अबाउट द किंगडम ऑफ जीसस क्राइस्ट.
त्यांनी पुष्कळ लोक त्या ठिकाणी होते, त्यांनी भरपूर प्रमाणात वेळ घेतला ह्या कारणासाठी की येशू ख्रिस्ताचं जे राज्य आहे त्याच्याविषयी ऐकून घेण्यासाठी.
लुक ॲट द वे इट इज बीन फ्रेज्ड देअर,
मग इथं त्या कशा प्रकारे म्हणलेलं आहे ते जरा.
ट्राइंग टू इट्स टेस्टिफाईंग टू द किंगडम ऑफ गॉड,
देवाच्या राज्याविषयीची साक्ष देण्याकरिता.
अँड कन्व्हिन्स देम अबाउट जीसस,
आणि त्या ठिकाणी येशू विषयी खात्री करून देण्यासाठी.
किंगडम ऑफ गॉड अँड जीसस,
देवाचं राज्य आणि येशू ख्रिस्त,
सेम थिंग,
एकच गोष्ट.
इट्स नॉट सेपरेट,
वेगवेगळं नाहीये.
ओके, इट्स किंगडम ऑफ जीसस क्राइस्ट,
हे येशू ख्रिस्ताचं राज्य आहे.
फ्रॉम वेअर,
कुठून?
फ्रॉम द लॉ ऑफ मोसेस अँड फ्रॉम प्रॉफेट्स,
नियमशास्त्रातून आणि संदेश त्यांच्या लेखांवरून.
वाव, इट इज सो इंटरेस्टिंग टू सी पॉल प्रीचिंग द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट फ्रॉम ओल्ड टेस्टमेंट.
आणि मग ही किती लक्ष वेधून घेणारी बाब आहे की पॉल जुन्या करारातून येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देत आहे, सुवार्ता सांगत आहे.
ही इन्फॉर्म देम,
त्याने त्या ठिकाणी त्यांना त्याची माहिती दिली.
ही इन्स्ट्रक्टेड देम,
त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन.
ही एक्सप्लेन देम,
त्यांना स्पष्टीकरण केलं.
ही अपील्ड अँड प्लीडेड विथ देम,
आणि त्यांच्याकडे त्याने मागणी विनंती केली.
इट इज गॉड ब्रेकिंग इन टू द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड.
आणि मग इथं देव जो आहे तो मनुष्य मध्ये येत आहे.
पॉल प्रीच द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट, द गुड न्यूज ऑफ जीसस क्राइस्ट टू दिस ज्यूज.
या येहुदी लोकांना पावलाने येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता.
रोमन चॅप्टर 1 वर्स 1 टू 4 टॉक्स अबाउट दॅट वन, परसुएटिंग ज्यूज कन्सर्निंग जीसस.
आणि मग रोम कारणापत्र पहिला अध्याय 1 ते 4 मध्ये पावल त्याच्या विषयी आपल्याला सांगतो की कशा प्रकारे येहुद्यांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने सातत्याने
ही टॉक्स अबाउट दिस कन्व्हिक्शन,
त्याच्या त्या ठिकाणी निश्चित खात्री असते.
वर्स 24 टेल्स अस समथिंग मोर,
वचन 24 आपल्याला आणखी काही जास्त सांगतं.
अँड सम आर कन्व्हिन्स्ड बट ही सेड बट अदर्स डिसबिलीव्हड,
त्याने जे सांगितलं त्यावरून कित्येकांची खात्री झाली व कित्येक विश्वास ठेवणार.
वेन रिवायवल हॅपन नॉट ऑल पीपल ऑलवेज बिलीव्हड,
आणि मग ज्यावेळेस संजीवन घडतं त्यावेळेस सगळेच लोक विश्वास ठेवत नाही.
दिस वन्स अगेन टेल्स अस अबाउट द डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन अँड प्री डेस्टिनेशन.
पुन्हा एक वार हे सत्य आपल्याला जे निवडीची आणि अगोदरच नेमून ठेवलेलं आहे ह्याची जी सिद्धांत आहे त्याविषयी आपल्याला शिकवतो.
इट इज ऑल्सो टेल्स अस अबाउट द वर्क ऑफ गॉड इन द लाईफ ऑफ अ ज्यूज ऑर जेंटाइल्स as far as the salvation is concerned.
आणि मग यहुदी असो किंवा परराष्ट्रीय असो त्यांच्या तारणाप्रत देव कशा प्रकारे कार्यरत आहे हे आपल्याला आठवण करून देतं.
ओके, सम बिलीव, सम वर कन्व्हिन्स्ड.
काही लोकांनी खात्री झाली, काहींनी विश्वासच ठेवला.
बट अदर्स,
काही जे होते
डिसबिलीव्हड, इन अदर वर्ड्स रिफ्यूज टू बिलीव्ह.
काही लोकांनी विश्वास ठेवला नाही, याचा अर्थ की त्यांनी विश्वास नाकारला त्या ठिकाणी.
इन अदर वर्ड्स,
दुसऱ्या शब्दात,
देअर हार्ट्स आर हार्डन,
त्यांचे अंतकरणे कठीण झाले होते.
इन अदर वर्ड्स,
दुसऱ्या शब्दात,
हिअरिंग दे डिड नॉट हिअर,
जे सांगितलं गेलं ते त्यांना ऐकलं नाही.
सीइंग दे डिड नॉट सी,
डोळे असून ते त्या ठिकाणी पाहू शकले नाही.
अँड दे डिड नॉट अंडरस्टँड,
त्यांना ते समजलं नाही.
दॅट बिकॉज गॉड हॅज ब्लाइंडेड देअर आईज,
कारण की देवाने त्यांची नेत्र अंधळी केली होती.
दे रिफ्यूज टू बिलीव्ह,
म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवण्यास.
वर्स 25 अँड वर्स 25-29 वी सी ए पॉल्स करेज.
वचन 25-29 मध्ये आपल्याला पावलाचं धाडस त्या ठिकाणी दिसतं.
व्हॉट हॅपन इज दॅट अ ग्रुप ऑफ पीपल डिसअग्री अमंग देमसेल्व्हज अँड दे डिपार्टेड आफ्टर पॉल हॅड मेड वन स्टेटमेंट.
आणि मग त्यांच्या आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जावं लागले. त्यावेळेस पावलाने त्यांचं एक वचन सांगितलं,
फायनल अपील टू द पीपल टू डिसअग्री.
आणि जे लोक त्या ठिकाणी असहमत आहे त्यांच्यासाठी शेवटची मागणी त्या ठिकाणी पॉल करतो.
अपील फ्रॉम बुक ऑफ आयझया,
यशयाच्या पुस्तकामधून,
चॅप्टर 6 इज कोटिंग,
सहावा अध्याय तो त्या
ठिकाणी. आयझया चॅप्टर 6 वर्स 9-10,
यशयाचा सहावा अध्याय वचन 9-10.
पॉल इज कोटिंग आयझया चॅप्टर 6 वर्स 9-10 अँड सेज, वा आय नो व्हाय यू डोंट बिलीव्ह, आय नो व्हाय यू डिसअग्री.
आणि मग पाऊल म्हणतो की मला माहित आहे की तुम्ही का विश्वास ठेवत नाही, का तुम्ही असहमत आहे, मला ठाऊक आहे.
देर इज अ डिसअग्रीमेंट, देर इज अ डिसबिलीव्ह.
आणि मग जिथे असहमत आहे तिथे अविश्वास आहे.
लुक ॲट वर्स 26-27,
वचन 26-27 यशया म्हणतो,
गो टू दिस पीपल अँड से यू विल इंडीड हिअर बट नेव्हर अंडरस्टँड.
या लोकांकडे जाऊन सांग की तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हाला समजणार नाही.
वी हॅव अ ग्रुप ऑफ पीपल,
नक्कीच असे लोक आहेत.
It was at the time of Paul.
हे पावलाच्या वेळेस पण होते.
Okay? They just hear.
ते ऐकतात.
But they never understand.
पण त्यांना ते समजत नाही.
Okay? You will indeed see, but never perceive.
तिथे तो पुढे जाऊन म्हणतो की तुम्ही पाहाल तर खरे पण तुम्हाला दिसणार नाही.
Isaiah says.
यशया म्हणतो.
Verse 27.
26.
And Paul quotes Isaiah.
आणि पॉल या ठिकाणी यशया संदर्भ घेतो.
आणि सर दॅट पीपल्स हार्ट हॅव ग्रोन डल,
कारण ह्या लोकांचे अंतकरण जड झाले आहे.
दिस इज रिअल इंटरेस्टिंग, हार्ट इज बिकमिंग डल,
त्यांचे अंतकरण जड झाले.
यू रिमेंबर द जजमेंट दॅट केम अपॉन द हार्ट दॅट इज डल.
आणि मग जे अंतकरण जड आहे त्याच्यावर येणारा न्याय तुम्हाला ठाऊक आहे.
रीड बुक ऑफ रेव्हल्युशन, बुक ऑफ रेव्हल्युशन,
प्रकटीकरणाचं पुस्तक वाचा,
चॅप्टर 2 and 3,
दुसरा आणि तिसरा अध्याय.
गॉड सेज आय विल स्प्यू यू आउट ऑफ माय माउथ,
आणि देव म्हणतो की मी तुम्हाला माझ्या तोंडातून थुकून देईन.
द वर्ड इज यूज अ लुक वॉर्म,
आणि मग त्या ठिकाणी कोमट हा शब्द तिथे वापरला.
हिअर आय दे यूज द वर्ड डल,
आणि इथे यशया जड हा शब्द.
अँड सिन्स पॉल इज कोटिंग आय दे डायरेक्टली, ही ऑल्सो यूज द वर्ड डल.
आणि मग तो यशयाचा डायरेक्ट संदर्भ घेत असल्या कारणामुळे तो सरळ जड हा शब्द या ठिकाणी वापरत आहे.
हार्ट इज ग्रोईंग,
अंतकरण त्या ठिकाणी वाढत आहे.
बट ग्रोईंग इन डलनेस,
परंतु जडपणामध्ये ते वाढत आहे.
इट इज सो इंटरेस्टिंग टू सी लुक वॉर्मनेस कमिंग,
आणि मग त्या ठिकाणी कोमटपणा जो आहे तो आपल्याला इथे दिसतो.
कम्प्लिसन्सी इज कॅप्चरिंग द हार्ट,
आणि मग आत्मसंतुष्टपणा जो आहे त्याच्याद्वारे अंतकरण कैद केलं जातं.
नो बॉदरेशन,
कुठल्याही प्रकारचा त्रास अडचण त्यांना.
नो सेन्सिटिव्हनेस,
कुठल्याही प्रकार संवेदनशीलपणा नाही.
नो रिअलायझेशन ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी,
आणि मग जी जबाबदारी आहे तिची कुठल्याही प्रकारची जाण नाहीये.
दिस इज हार्ट गेटिंग डल,
आणि मग ते म्हणजे अंतकरण जड होणे.
कॉन्शियस सिअर्ड,
आणि मग जो सत्यमेव भाव आहे तो झाकला गेला.
हा,
झाकला गेला.
इट्स बिकम कठीण,
कठीण झालेलं आहे.
काय द हार्डनिंग ऑफ द हार्ट इज हॅपनिंग हिअर,
आणि मग अंतकरणाचं कठीणपणा या ठिकाणी घडताना दिसतं.
ओ मे गॉड हेल्प अस, इट विल नेव्हर हॅपन टू आर हार्ट.
आणि मग परमेश्वर आपल्याला सहाय्य करो की आपली अंतकरण तशी जड होऊ नये.
काय देअर आईज आर क्लोज,
त्यांचे डोळे बंद केले गेले.
दे नेव्हर सी नीड इन द चर्च,
ते मंडळीमध्ये असणारी गरज पाहत.
दे नेव्हर सी देअर रिस्पॉन्सिबिलिटी इन द चर्च,
त्यांची जबाबदारी मंडळीमध्ये काय आहे.
दे नेव्हर सी द नीड ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
ते मंडळीमध्ये येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी त्यांना जाणीव नाही.
दे नेव्हर एक्सपिरियन्स द हॉस्पिटॅलिटी.
ते कधीच त्या ठिकाणी त्या पाहुणचाराचा अनुभव घेत.
नेव्हर एक्सपिरियन्स द गुडनेस ऑफ गॉड.
देवाचा अनुभव चांगला जो आहे तो अनुभवत नाही.
नो दे आर नॉट विलिंग टू थँक गॉड.
आणि मग देवाला धन्यवाद देण्यास ते इच्छुक नाही.
दे जस्ट डिसबिलीव्ह.
त्यांनी अविश्वास दाखवला.
अँड दे जस्ट डिसअग्री इन एव्हरीथिंग.
आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते असहमत होतात.
सम पीपल मस्ट हॅव बीन पीपल हू डिसअग्री फॉर द सेक ऑफ डिसअग्रीमेंट.
आणि मग काही लोक असे आहेत की जे असहमत असण्यासाठी असहमत होतात.
काय आय अपोज.
आणि मी त्या लोकांचा विरोध करतो.
वाय
सॉरी ते असं करतात की आमचा त्याला विरोध आहे का.
आय डोंट नो बट आय स्टील अपोज.
मला माहित नाही मी विरोध का करत आहे परंतु मी विरोध करतोय.
आय अपोज फॉर द सेक ऑफ अपोजिशन.
मी विरोध करत आहे कारण मला विरोध करायचा आहे म्हणून.
आय वॉन्ट टू ब्रिंग ऑब्स्टॅकल्स फॉर द हॅक ऑफ इट.
आणि मला काही कारण नाही पण अडचण आणायची आहे.
आय डोंट अंडरस्टँड.
मला ते समजत
द इश्यू ॲट हँड.
काय आहे मुद्दा काय आहे तो समजत नाही.
बट आय हॅव टू से समथिंग.
परंतु मला काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोलायचं.
अँड आय एम ऑलवेज विलिंग टू से समथिंग अगेन्स्ट बिकॉज आय एम करेजस.
आणि मग मी सतोटीत जे काही तुम्ही सांगणार आहे त्याच्या विरुद्ध सांगाल कारण माझ्या तेवढं धाडस आहे.
आय एम बोल्ड.
मी धाडशी आहे.
डोंट डू दॅट वन.
तसं करू ना.
यू आर सिम्पली रिव्हिलिंग युअर फुलिशनेस अँड इग्नोरन्स.
त्यावेळेस तुम्ही तुमचा मूर्खपणा आणि अज्ञानीपणा दाखवताय.
यु नो प्रोवर्ब सेज.
नीतीसूत्र म्हणतो
इफ द फूल कीप सायलंट.
त्यावेळेस मूर्ख शांत बसतो.
काय पीपल मे थिंक दॅट ही इज वाईज.
लोकांना असं वाटतं की तो शाना आहे बुद्धिमान.
पण ही ओपन सीज माउथ पीपल इमिजिएटली कम टू नो हाऊ फुलिश इज.
पण ज्या क्षणी तो त्याचं तोंड उघडतो त्यावेळेस दिसून येतं की तो किती मूर्ख आहे.
डिसअग्रिंग अँड डिसबिलिव्हिंग.
आणि मग त्या ठिकाणी असहमतपणा आणि अविश्वासूपणा.
नीड टू गिव्हन अँड इव्हॅल्युएशन.
त्या सर्व गोष्टींचं परीक्षण होणं गरजेचं.
इफ यू डिसबिलीव्ह.
जर तुम्ही अविश्वास ठेवता
प्लीज एक्झामिन व्हाय सो.
तर त्या ठिकाणी तुम्ही परीक्षण करा की का.
इफ यू डिसअग्री.
जर तुम्ही असहमत असाल
प्लीज एक्झामिन व्हाय सो.
तर मग त्या ठिकाणी निरीक्षण करा की का कसं आहे.
इफ इज फॉर द सेक ऑफ इट.
परंतु जर हे फक्त
ऑल फॉर द हेक ऑफ इट.
असहमत अविश्वासू राहण्यासाठी जर तुम्ही करत असाल
दॅन वी नो दॅट फ्रॉम आयझया.
तर मग त्या ठिकाणी आपल्याला यशयामधून समजतं.
ओके युअर हार्ट इज ग्रोन डल अँड इयर्स कॅन बिअरली हिअर.
आणि मग त्या ठिकाणी तुमचे अंतकरण जड झालेले आहे आणि तुम्ही कानाने मंद ऐकता.
आयज हॅव बीन क्लोज.
तुमचे डोळे मिटून घेतले आहेत.
ओके गॉड डज दॅट वन.
आणि देव ते करतोय.
वर्स 28
वचन 28 मध्ये.
इट सेज इन 28 अँड 29
वचन 28 आणि 29 मध्ये तो म्हणतो.
व्हेन पॉल टर्न्स टू द जेंटाइल्स अँड ही सेज.
आणि मग जे पॉल परराष्ट्रीयांकडे पाहतो आणि म्हणतो.
ही टॉक्स अबाउट द कन्व्हिक्शन नाव.
आणि मग त्या ठिकाणी असणारी जी खात्री जाणीव आहे त्या
therefore let it be known to you.
आणि म्हणून तो म्हणतो तुम्हा ठाऊक असो की
दिस सॉल्वेशन इज ऑफ गॉड.
हे देवाने सिद्ध केलेले तारण आहे.
दॅट हॅज बीन सेंट टू यू जेंटाइल्स.
आणि परराष्ट्रीयांकडे पाठवले आहे.
दे विल लिसन.
आणि ते श्रवण करते.
अँड दॅन वर्स 30 सेज दॅट ही लिव्ड देअर फॉर 2 इयर्स.
आणि वचन 30 सांगतं की तो 2 वर्ष तेथे राहिला.
ॲट हिज ओन एक्सपेन्स.
स्वतःचा खर्च करून तिथे राहिला.
अँड वेलकम ऑल हू केम टू हिम.
आणि मग जे सर्व लोक त्या ठिकाणी होते येत होते.
प्रोक्लेमिंग द किंगडम ऑफ गॉड अँड टीचिंग अबाउट द लॉर्ड जीसस क्राइस्ट विथ ऑल बोल्डनेस अँड विदाउट हिंड्रन्स.
कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे.
अडोरिना जस्टन वेन ही वेंट टू बर्मा. जस्टन
अडोरिना जस्टन जे आहे ते ज्यावेळेस बर्माला गेले.
ओके ही वॉज नॉट प्लॅनिंग टू गो टू बर्मा. ही केम ऍक्च्युअली टू इंडिया राईट.
भारतामध्ये येण्याचा त्यांचा विचार होता.
ही
बर्माला नव्हतं.
सेंट टू कलकत्ता.
कलकत्त्याला पाठवण्यात
आलं. फ्रॉम देअर समथिंग हॅपन अँड ही वॉज फोर्स टू गो टू बर्मा.
आणि मग तिथे काही गोष्टी घडल्या आणि त्या कारणामुळे त्यांना बर्माला जाण्यासाठी भाग पडले.
ही शेड द सेम कन्व्हिक्शन दॅट पॉल हॅड.
आणि मग ज्या प्रकारे पावलाला या ठिकाणी खात्री होती तीच खात्री ते त्या ठिकाणी सांगतात.
ही वॉज पुट इन बर्मिस प्रिझन.
त्यांना त्या ठिकाणी जे बर्मिस प्रिझन होतं त्यामध्ये टाकण्यात आलं.
आणि प्रिज गॉस्पल दॅट.
आणि तिथे त्यांनी सुवार्थ सांगितलं.
द बर्मा ऑल द गॉस्पल दॅट इज बीन नोन इज बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड पर्सन.
आज बर्मामध्ये जी सुवर्धा त्या ठिकाणी लोकांकडे आहे ती त्या जक्सनमुळे आहे.
यु से कॉन्फिडन्स नीड्स टू बी ऑन गॉड.
आणि मग जो विश्वास आहे तो देवावर असणं गरजेचं.
पॉल वॉज आउटस्पोकन. निडरपणे बोलणार.
पाऊल त्या ठिकाणी निडरपणे बोलणारा होता.
ही वॉज फ्रँक, स्पष्टपणे बोलणारा,
स्पष्टपणे तो बोलत होता.
ही वॉज प्लेन, सोप्या
सोप्या भाषेत सांगत होता.
ही वॉज ओपन,
उघडपणे तो सांगत होता.
And because of that one, the gospel was clearly understood.
आणि म्हणूनच सुवार्ता त्या ठिकाणी स्पष्टपणे लोकांना.
And he continued.
आणि त्याने ते चालू ठेवले.
He continued his ministry.
त्याने त्याची जी सेवा होती ती सातत्याने.
No one stopping him, no disturbance, no forbidding.
आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही अडथळा किंवा अडचण त्याच्या त्या सांगण्यामध्ये त्याला आली नाही.
With boldness and without hindrance.
भारताने आणि कुठलेही अडथळा न करता
that ministry
continues
even today.
ती जी सेवा आहे ती आजही चालू आहे.
आय प्रे दॅट दिस पुलपिट विल कंटिन्यू दॅट मिनिस्ट्री.
आणि मी ही प्रार्थना करतो की हे पुलपिट ही सेवा चालू ठेवेल.
देअर माईट बी डिस्टर्बन्स,
नक्कीच अडचणी येतील.
देर आर पीपल हु डिसबिलीव्ह अँड डिसअग्री,
नक्कीच लोक असहमत आणि अविश्वास दाखवतील.
बट सम विल बी कन्व्हिन्स्ड,
परंतु नक्कीच काहींना खात्री असेल
ऑफ द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
येशू ख्रिस्ताविषयीच्या सुवार्ते.
सम विल स्टे फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हनिंग टू लिसन टू गॉड्स वर्ड.
काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवाचं वचन शिकण्यासाठी ऐकण्यासाठी थांबतील.
सम विल थँक गॉड,
काही लोक देवाला धन्यवाद देतो.
सम विल वेलकम काही पीपल लाईक पॉल,
पावला सारख्या लोकांचं स्वागत करते.
गिव्ह हिम फेलोशिप,
त्याला सहभागिता देते.
शो हॉस्पिटॅलिटी,
त्याला पाहुणचार दाखवते.
अँड शो लव्ह,
प्रेम दाखवते.
अँड देन हु नोज,
कोणाला
मेनी पॉल्स,
अनेक पॉल
अँड मेनी डिफरंट कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड,
जगाच्या विविध भागांमधून.
कीपिंग पुलपिट हॉट टुडे,
आज त्यांचं जे पुलपिट आहे ते सतत ठेवत असतील.
प्रीचिंग द गॉस्पल ऑफ जीसस क्राइस्ट,
येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगत.
व्हॉट हॅपन आफ्टर दॅट,
ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर काय,
विल सी नेक्स्ट संडे,
पुढे पाहूया काय.
शाल वी प्रे,
आपण
फादर
तिथे
आय प्रे दॅट यू विल